हरे कृष्णा, आजचा आपला विषय आहे क ख ग पासून सुरुवात. मौज हा आपला खरं जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण पूर्वी टिळकांचं ब्रीदवाक्य ऐकलेलं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मौज माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे ब्रीदवाक्य त्याच्याही पलीकडे जातं. कारण जर स्वराज्य किंवा स्वातंत्र्य हे जर हवं असेल कोणालाही तर ते खरं मौजेसाठी किंवा आनंदासाठीच हवं असेल. पण आपण इथे जो आनंद घ्यायचा प्रयत्न करतो तो आपले इंद्रिय आणि प्रकृतीत उपलब्ध आहे त्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला तो आनंद हवा आहे आणि तो आपल्याला मिळत नाही. तर आपण आनंदासाठी इकडे ज्ञान मिळवायचा खूप प्रयत्न करतो सगळेच जण. आपल्याला एक अशी सवय आहे किंवा आपली एक अशी समजूत आहे जी फारशी चुकीचीही नाहीये की ज्ञान मिळालं तर आपल्याला आनंद मिळेल. आता हे ज्ञान मिळवायचा आपण खूप प्रयत्न करतो. याच प्रयत्नांची काही उदाहरणं जर द्यायची झाली तर आपण एका ठिकाणून दुसरीकडे जातो. जसं की माझी एक मैत्रीण पूर्वी मायग्रेट करणार होती कॅनडाला. तर आम्ही थोडंसं रिसर्च करत होतो की काय तिथलं वातावरण आहे, किंवा निर्णय पूर्ण झालेला नव्हता की जायचं आहे की नाही नक्की, त्यामुळे आमचा त्याच्यावर अभ्यास हा चालू होता. तर त्यात काही बाबी अशा समोर आल्या की लोक खूप जोमानी अगदी तिकडे जातात पण काही लोक पुन्हा परत येतात, म्हणजे त्यांना काही गोष्टी काही लोकांना झेपत नाही. तर त्यापैकी एक गोष्ट अशी होती की जर तुम्ही तुमच्या मायदेशी खूप अगदी कोणी मोठ्या हुद्द्यावर असेल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, तुमची चांगली जमीन जुमला आणि प्रॉपर्टी वगैरे असेल, म्हणजे तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती जर असाल, तर तशा लोकांना थोड्या गोष्टी काही जड ज्या जातात त्या म्हणजे अशा की नवीन ठिकाणी तुम्ही जर मायग्रेट केलाय, तुम्ही जर स्थलांतर केलेलं आहे, तर तिथे तुम्हाला क ख ग पासून सुरुवात करावी लागते. म्हणजे तुम्ही मागे खूप कोणी आहात, लई मोठं कोणी आहात वगैरे, तर ते तिकडे काहीही मोजलं जात नाही. तिथे गेलं की नवा गडी नवा राज्य, तुम्हाला पुन्हा सगळं तिथे स्थापित करावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं. हे बऱ्याच लोकांना झेपत नाही, त्याच्यामुळे ते परत मायदेशी जातात. तसंच एक दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक डिग्री नंतर समजा कोणाला दुसरी डिग्री घ्यायची असेल, नक्कीच ज्ञान वाढवतंय कोणीतरी आणि ते ज्ञान मिळून आनंद वाढेल हाच एक मनात विचार असतो. पण जेव्हा नवीन डिग्री घ्यायची की समजा कोणी MBBS आहे आणि त्यांनी घेतली ऍडमिशन लॉ साठी LLB साठी, तर MBBS मध्ये कितीही चमकदार कोणी विद्यार्थी असेल किंवा अगदी खूप गोल्ड मेडल आणि काय 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 अगदी युनिव्हर्सिटी टॉपर वगैरे वगैरे असेल, तुम्ही जर लॉ साठी ऍडमिशन घेतली तर ते काहीही मोजलं जाणार नाही. तुम्ही लॉचे अगदी प्राथमिक विद्यार्थी म्हणूनच तिकडे गणले जाणार. अजून एक उदाहरण म्हणजे आपण जर नवीन घरी शिफ्ट झालो, आम्ही एवढ्यात खूप घर शिफ्ट केले, तर होतं कसं की तुमचं जुनं घर जे काही आहे अगदी कोणी जर खूप ते घर सजवण्यात आणि तिथे सगळ्या सोयी वगैरे करण्यात खूप पैसाही घातला असेल, खूप कष्ट घातले असतील आणि एक अगदी समजा मनोरम दृश्य जरी बनवलेलं असेल, तर तुम्ही जेव्हा नवीन घरी शिफ्ट होता तेव्हा सगळं परत झिरो क ख ग पासून सगळी सुरुवात करावी लागते. मग त्या सगळ्या सोयीस वेगळे वेगवेगळे लाईटचे पॉइंट म्हणा, अथापासून इथेपर्यंत तुमचं जुन्या घरात काय होतं त्याला इथे काहीही किंमत राहत नाही. तसंच आपण बघतो की कोणी केमिस्ट आहे, कोणी फिजिसिस्ट आहे, कोणी पॉलिटिशियन आहे, कोणी आर्टिस्ट आहे, हे सगळं आपण ज्ञान घेतो आनंद मिळवण्यासाठी. पण हे जे सगळं ज्ञान आहे जेव्हा आपण हे शरीर सोडतो तेव्हा हे सगळं सुटून जातं, अगदी हवेत वाफ होऊन निघून जातं म्हणा का काही म्हणा, पण ते सगळं संपून जातं, त्याला काहीही अर्थ राहत नाही. पुढचा जो काही जन्म असेल तिथे आपल्याला पुन्हा शाळेत जाऊनच क ख ग नी सुरुवात करावी लागते. या जन्मात मोठं कोणी PhD असेल, DPhD, PhD, त्याला काहीही किंमत राहत नाही. तर आपण वेगवेगळं ज्ञान घेतोय का? कारण आपली ही इच्छा आहे की आपल्याला शाश्वत परमनंट एटर्नल नॉलेज, शाश्वत ज्ञान मिळावं की जे ज्ञान आपल्याला कायमसाठी आनंदी करेल. ते ज्ञान शोधत शोधत आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान गोळा करतो आणि होतं असं की आपल्याला जे हवंय ते त्याच्यामुळे मिळत नाही, कारण आपल्याला जो आनंद हवाय तो कधीच न संपणारा हवाय. मग ज्ञान पण असं हवं ना की जे कधीच संपणार नाही, हे शरीर असो किंवा नसो, तर आपल्याला अनएंडिंग एन्जॉयमेंट जो आपला जन्मसिद्ध हक्क आहे तो मिळवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्ञान पण तसंच शाश्वत मिळवावं लागेल. आणि ते ज्ञान एका ओळीत सांगायचं झालं तर हे आहे की भगवान कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपण त्यांना विसरल्यामुळे आपले जे काही इथे हाल होत आहेत ते आपण सहन करतोय.